काशूर भाषेतील रामावतार चरित कश्मीरी रामायण, शेरास लागाय पोष लवुहतिये, सतिये वोतुये व्यवहाकाल, शोकलम करिथ ओम शब्दु सतिये, विदशास्त्रद्रयी रत्य रत्य गोन, वोलबा वरनख महागनुपतिये, सतिये वोतुये व्यवहाकाल। तुझ्या मस्तकावर दवबिंदूंनी मुक्त ताजी फुले माळूया। सीते, तुझा विवाह काळ समीप आला आहे। या शुभयोगावर ओंकारासहित वेदशास्त्रांची मंगलवाणी निनादत आहे। वराची निवड करण्यास जणू महागणपती पण आले आहेत। हे सीते, तुझा विवाह काळ समीप आला आहे। कश्मीरी संस्कृतीचे विलोभनीय चित्र रेखाटलेले हे राम सीतेचे विवाह गीत रामावतार चरित या कश्मीरी रामायणातील आहे। वाल्मिकी रामायणाने भारतभर प्रवास केला तेव्हा त्यामध्ये साहजिकच जानपदीय संस्कृतीचे रंग मिसळत गेले व रामायणाचा गाभा जरी तसाच राहिला तरी रामायणाची अभिव्यक्ती बदलत गेली। मूळ वाल्मिकी रामायणात राम सीतेच्या विवाहाचे वर्णन येते, तसे ते प्रादेशिक भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या रामायणात येत नाही। स्थानिक प्रथा परंपरेचे आल्हादक मिश्रण भाषांतरित रामायणात पाहायला मिळते। काशूर भाषेतील रामावतार चरित हे कश्मीरी संस्कृतीचे वहन करते। 19व्या शतकापर्यंत कश्मीरीमध्ये रामकथेपेक्षा कृष्णकथा अधिक दिसते। त्यानंतर मात्र रामावतार चरित, शंकर रामायण, विष्णुप्रताप रामायण तथा शर्मा रामायण असे ग्रंथ निर्माण झाले। यातील रामावतार चरित हे अधिक प्रसिद्धीस पावले। कुरळग्राम निवासी प्रकाशराम यांनी 1847 या ग्रंथाची रचना केली। भगवती त्रिपुरसुंदरीच्या कृपाप्रसादाने यांना वाक्चातुर्य प्राप्त झाले अशी कथा सांगितली जाते। रामावतार चरित एक प्रबंध काव्य आहे ज्यामध्ये भक्तिरसपूर्ण रामकथा गायली गेली। हा ग्रंथ पद्यस्वरूपात आहे। वाल्मिकी रामायण व अध्यात्म रामायणावर आधारित या ग्रंथात 7 कांड आहेत व अंती लवकुशचरित भाग जोडलेला आहे। अध्यात्म रामायणात रामकथा शिवपार्वतीच्या संवादाने सुरू होते। राम परमात्मा व सीता ही प्रकृती स्वरूपात गौरवलेली आहे। रामावतार चरितमध्येही शिवपार्वती संवादाने सुरुवात होते, परंतु पहिल्या 54 कडव्यांमध्ये रामायणातील व्यक्तिरेखा रूपात्मक रंगवलेल्या आहेत। रामायण म्हणजे व्यक्तिजीवनाचा प्रवास उच्चतम ध्येयाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे। सत्याचरणी व्यक्तीची सुइच्छा सीता आहे, सत्याचा सेतू राम व लक्ष्मण आहे, धीर किंवा हिम्मत हनुमान आहे, तर असत्य म्हणजे रावण आहे। म्हणून रावणाचे सारे वैभव इथेच राहिले। वैराग्यपूर्वक आत्मज्ञानरूपी धारधार तलवारीने असत्य असुरी रूपी रावण नष्ट करायचा आहे। रावण वध म्हणजे शुभ वासनेने अशुभ वासनेचा केलेला वध आहे। हे वर्णन करताना व्यक्तीचे जीवन म्हणजे तुझे शरीर हे इष्टदेवतेचे गृह असून तू पुजारी होऊन त्याचे रक्षण कर म्हणजे राक्षसी वृत्ती त्यावर आरूढ होणार नाही। अन्यथा रावण म्हणजे वाईट इच्छा किंवा वासना या इष्टदेवतेचे गृह अपवित्र करेल। अहंकाराचा त्याग कर, मनरूपी मंदोदरी तुझी वाट पाहत आहे। मनाचा अरसा सत्यरूपी राखेने स्वच्छ कर, तेव्हा तुला तुझ्या चतुर्भुज रामाचे दर्शन होईल व मुक्ती मिळेल। गुरुने जो सत्पथ तयार केला आहे तो म्हणजे रामावताराची ही कथा। या रामायणातील प्रकाशराम कुर्यग्रामी यांची कश्मीरी भाषा, कश्मीरी श्रुती परंपरा व भक्तिरसयुक्त आहे। त्यात लयबद्धता आहे, पण कश्मीरी भाषेचे प्रकटीकरण मात्र विशेष समजून घेण्यासारखे आहे। या भाषेची मूळ लिपी शारदा हळूहळू लुप्त होत गेली। 14व्या शतकानंतर मुस्लिम शासनकाळात फारसी राजभाषा झाली व कश्मीरी भाषेसाठी फारसी लिपीचा उपयोग सुरू झाला। शारदा लिपी एका अर्थाने पंडित व पुरोहितांची राहिली। उर्दू अरबी पंजाबी डोगरी या भाषांचा प्रभाव वाढत गेला। कश्मीरला या भाषेत कशीर अथवा काशूर म्हटले जाते. डॉक्टर शिबन कृष्ण रैना या ज्येष्ठ अभ्यासक अनुवादकाने मूळ लेखक प्रकाशराम यांच्या संस्कृतनिष्ठ भाषेतील फारसी शब्दांची विपुलता व त्याला जोडून येणाऱ्या ग्रामीण शब्दप्रभावाचा उल्लेख केला आहेच, पण रामावतार चरिताच्या हिंदी भाषांतरात पण गमख्वार, तदबीर, शमशीर असे शब्द सहज आले आहेत. उदाहरणार्थ रावणने कहा, मेरी बात यदि मानते नहीं हो तो तुम्हें शमशीर से मार डालूंगा, किंवा सीताहरण प्रसंगी सुरुवातीला लक्ष्मण रामाला शोधायला जाण्यास नकार देतो तेव्हा सीता उद्वेगाने लक्ष्मणाला म्हणते, अब मुझे मालूम हो गया है कि तेरे दिल में खाम ख्याल है, तेरी नीयत ठीक नहीं. शोर शराबा, गुलशन, बुरका, गुनाह, बख्शना, तदबीर उपाय, कारनामे, ईश्वर की मशा, हनुमान को मुबारकबाद देना अशा वाक्यांची व शब्दांची रेलचेल रामावतार चरितमध्ये दिसते व ते कुठेही वाचताना खटकत नाहीत. सूर्योदय होतोय व रात्र समाप्त होत आहे याचे वर्णन करताना प्रभात रात्रीला म्हणते की आता तुझे मुख लपव, बुथिस तुम बुरक द्युत तमी लोग दरबार, म्हणजे वह मुँह पर बुरका पहन कर कार्यकलाप करने लगी. या संमिश्र भाषेप्रमाणेच स्थानिक संस्कृतीचे दर्शन यात होते. याचे सुंदर उदाहरण म्हणजे राम सीता विवाह संस्कार चित्रण. शिवधनुष्य उचलून प्रत्यंच्या खेचून रामाने तीर सोडला आणि त्या धनुष्याचे तुकडे झाले. त्या टणत्काराने साऱ्या दिशा जणू गुंजित झाल्या. विवाहाचा दिवस आला आणि विवाह गीताने सुरुवात झाली. विवाहाच्या प्रसंगी अनेक सुंदर लोकगीते म्हणण्याची परंपरा भारतभर दिसते. येनी दाल्युक ग्यबुन, सगळे बाराती जमले आणि त्यांनी गायला सुरुवात केली. श्याम रूप राम गची सीतये, म्हणजे श्याम रूप राम सीतावरण करण्यास निघाले. या गाण्यामध्ये काश्मीरमधील स्थानिक देवदेवतांची नावे आली आहेत. सरस्वती, पिंगुला, विजया, पिंगला, मंगला, शारदा, उत्तरस गावची उमा, लक्ष्मी, रूपभवानी, कालिका, शीतला, तोतला, गायत्री, सावित्री, त्रिसंध्या, जलनगावची देवी, पवनसंध्या, लोदरसंध्या, बरगुशिखा या देवतांनी रामाला आभूषणे दिली व विवाह सोहळ्यात सहभागी झाल्या. श्रीरामाची अशी भव्य वरात निघाली आहे आणि दुसरीकडे सीता विवाहासाठी तयार होत आहे. तिच्यासाठी पण लग्नगीते म्हटली जातात. लग्नुका ग्यवून, तिच्या केसांमध्ये फूल माळत असताना ही गाणी म्हटली जात आहेत. ताज्या फुलांना फार सुंदर शब्द इथे वापरलाय. ओस सिक्त, दवबिंदूंनी सजलेली फुले. सीतेला सतीये असे संबोधून साऱ्या जणी गातात, विवाह वेळा जवळ आलीये सीते, तिला आशीर्वाद द्यायला महागणपती, विजया सरस्वती जमुना, शारदा, भूतेश्वर राज्ञी, हिंगुल, मंगला, भद्रकाली आल्या. कोणी तिच्या पायात सुवर्ण पैंजण बांधित आहेत. ब्रह्माजींनी स्वतः द्वारपूजा केली. ज्वाला, लंबोदर, गणपत यांनी पांपोर गावात केसरची वाटिका लावली. गाव विवाहाच्या निमित्ताने धान्य पेरणे ते वराकडे घेऊन जाणे, अंकुर रोपण विधी किंवा तुळशीचे रोप अशा स्थानिक परंपरांचे पालन आजही केले जाते, त्याचेच हे जणू प्रतीक. बालुहाम, अकिनगाम, उत्रस, वासुकूर अशा सर्व ठिकाणाहून आलेल्या देवतांनी जनकाचे विवाह घर जणू गजबजून गेले आहे. इतकेच नाही तर या विवाहाला कृष्णाजी जसे राधावरण करण्यास गेले तसेच जणू राम सीतावरण करण्यास आले आहेत. काश्मीरी विवाहात शेवटी वधूवरांवर मंगलगान करत पुष्पवृष्टी करतात. त्यासाठी राजकुमारीची फुलांनी पूजा करावी म्हणून देवता फुलांचे भांडार जमवित आहेत. लाय बोय, गंगव्यस हे काश्मीरी विवाहातील विशेष कृत्य वधूकडील बालक बालिका संपन्न करतात, त्याही विधीचा उल्लेख येथे आला आहे. विविध भारतीय भाषांत रामायण पोचवण्यात लोकपरंपरेचे मोठेच योगदान आहे. त्यातील उत्कटता, आस्था अशा भाषिक आवृत्तीमध्ये पाहायला मिळते. देवरूपाशी भक्ताचे असलेले सख्य दोघांच्या नात्यांमधील द्वैत संपवते. प्रकाश कुर्यग्रामी यांनी लिहिलेल्या काशूर भाषेतील रामावतार चरिताचे हिंदी भाषांतर डॉक्टर शिवन कृष्णा रैना यांनी केले. त्या हिंदी भाषांतरातही सुरेख लयबद्धता आहे. फारसी, उर्दू, अरबी शब्दांची रेलचेल आहे. भाषिक भेदभाव इथे नाहीत. कश्मीरी रामायणातील रामविवाहानंतर येणारे रामचरित्र वाल्मिकी रामायणाप्रमाणे पुढे जात राहते. काही महत्वाच्या प्रसंगांचे चित्रण मात्र वेगळ्या रीतीने केलेले दिसते. त्यात रावणवधाची पूर्वकथा आहे, रामाचे वनवासात जाणे आहे. वसिष्ठ दशरथाची समजूत घालत आहेत की रावणवध करण्यासाठीच रामावतार आहे. सीताहरण होणे व त्यानिमित्ताने लंका नष्ट होणे ही जणू रामावतारातील नारायणाची इच्छा आहे. सीताहरणात दोन प्रसंग निराळ्या रीतीने आले आहेत. एक म्हणजे रावण जटायू युद्ध. या युद्धात रावण जटायूचे पंख कापतो तेव्हा सीता रावणाला म्हणते, हा तुला कधीच सोडणार नाही. तेव्हा रावण सीतेला धमकी देतो की याला कसे मारायचे सांग, नाहीतर तुझा वध करतो. तेव्हा सीतेनेच जटायू कसा मरेल याविषयी रावणाला सांगितले. आणि जटायूचा काळ आला. रक्ताने भिजलेल्या दगडांचा वर्षाव जटायूवर कर, तो ते गिळून टाकेल व तुझ्या मागे येऊ शकणार नाही. परंतु रामाला माझ्याविषयी सांगितल्याशिवाय त्याचा मृत्यू नाही हे पण ती बजावून सांगते. दुसरा प्रसंग म्हणजे अशोकवनात मंदोदरी सीतेला पाहते आणि तिला तिच्या आयुष्याचा पूर्वार्ध आठवतो. मीच या बालिकेला पाण्यात सोडून दिले. मंदोदरीच्या हृदयात वात्सल्याचे झरे पाझरू लागतात, पण ती कठोरपणे आपल्या वाणीवर निर्बंध घालते. माझ्याच कुशीतून हिने जन्म घेतला आणि आता हिच्यामुळे लंका नाश होणार, कारण रावणाने स्वतःच्याच पुत्रीवर कुदृष्टी ठेवली. विधीला उद्देशून मंदोदरी म्हणते, तू हे काय दुर्भाग्य लंकेच्या भाळी लिहिले आहेस. पुन्हा एकदा तुझी लेखणी उचल व काहीतरी शुभ लिही. सीता ही मंदोदरी व रावणाची कन्या दर्शवली आहे. कथानक पुढे सरकत जाते. रामसेतूचा प्रसंग येतो. हनुमान अशोक वाटिकेत येऊन भेट देऊन जातो. तेव्हा राम त्याला जे प्रश्न विचारतो ते अगदी विलक्षण आहेत. तो विचारतो, माता पित्यांची ही लाडकी कन्या असे म्हणाली, काकी कुठल्या मुहूर्तावर माझा जन्म झाला व माझ्यावर ही वेळ आली. आपल्या आईला तिने सासूविषयी तक्रार नाही ना केली की विवाह वस्त्राऐवजी हे भूर्ज वस्त्र माझ्या नशिबात आले. अशोकवनातील सीता तिच्या आईशी कसा संवाद साधू शकेल हा मुद्दा येथे गौण ठरतो. मला ती विसरून गेली का? असे झाले असेल तर तिलाच दोष लागेल. पुढे राम हनुमंताला म्हणतो, तू तिला सांगितलेस का? सासरची गोष्ट माहेरी सांगणे योग्य नव्हे, ज्यामुळे पतीला मान खाली घालावी लागेल. मला एकटीला सोडून राम शिकारीला गेला असे तर नाही ना सांगितले तिने? हे असे तिचे वागणे म्हणजे विनाशाला आवाहन आहे. आता इथे रामाचे देवत्व व मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या तोंडी घातलेले संवाद मूळ कथेपासून भरकटतात, पण लेखकाच्या आजूबाजूच्या सामाजिक पुरुषप्रधान संकेताचे दर्शन करतात. अर्थातच हनुमान हे सर्व नाकारतो व सीतेची करुण कहाणी रामाला सांगतो. लंका पार करून जाण्यासाठी सेतुबंधन हा रामायणातील विशेष नाट्यमय प्रसंग. दगडांचे पाण्यावर तरंगणे कशामुळे घडले ते रामावतार चरितमध्ये वेगळ्या प्रकारे येते. राम इथे वरुणाला विनंती करतो, सागराला नाही, पण तो प्रतिसाद देत नाही असे लक्षात आल्यावर त्याला तीर चालवण्याची धमकी देतो. तेव्हा वरुण त्यांची समजूत काढतो व एक कथा सांगतो. ही कथा नाविन्यपूर्ण आहे. त्या परिसरातील धोब्याला जो ऋषी संन्याशी यांची वस्त्रे धुवायचा त्याला नल नावाच्या वानराने धमकावले की तू माझीही वस्त्रे धू किंवा या वस्त्रातील वस्त्रे मला दे, नाहीतर तुझा धुण्याचा दगड पाण्यात बुडवतो जो तुला कधीच मिळणार नाही. तो धोबी तेव्हा साधून शरण गेला व स्वतःचे दुःख त्यांना सांगितले. ऋषींनी नलाला शाप दिला की तू जो दगड पाण्यात टाकशील तो पाण्यावरच नावेप्रमाणे तरंगेल. हा शाप अजूनही असल्याने नल जे समुद्रात टाकतो ते पाण्यावर तरंगते व असा हा नल तुझ्या सैन्यात आहे, त्याचा उपयोग तुला होईल. नलामुळे 40 दिवस लागणारे काम 3 दिवसात पूर्ण झाले. यानंतर अनेक कथा उपकथानके आली आहेत. राम रावण युद्धात रामाचा विजय होतो, राम सीता अयोध्येला परततात व रामराज्याची सुरुवात होते. यानंतर लवकुश कांड आहे. धोब्याचे बोल ऐकून राम सीतेचा त्याग करतो हा प्रसंग इथे पूर्णपणे बदललेला आहे. रामाबद्दल सांगताना शहनशहा असा उल्लेख केला आहे. प्रसंग असा आहे की दुपारच्या निवांत वेळी सीतेची एक छोटी नणंद तिच्याशी गप्पा मारते. सीतेचे व तिचे वैर आहे, नणंद भाऊजाईचे कटू नाते, तत्कालीन समाजातील प्रतिबिंब म्हणावे का. सीतेला ती म्हणते, तू माझे कधी ऐकत नाहीस, पण मला सांग दशमुख रावण कसा दिसत होता. आता लेखक इथे म्हणतो, नंदेशी आपले नाते पाहता सीतेने तिला काही सांगायला नको होते, पण तिचा सरळ स्वभाव व स्त्रीसुलभ भावना, त्यात त्या सुखासीन जीवनाची भर पडली होती, तेव्हा अहंकार रूपी सदशिवाने घात केला. पुढे लेखक म्हणतो की का सीतेने हे स्वतःच ओढवून घेतले की ज्यामुळे पुत्राला जन्म देऊन ती जणू पृथ्वी मातेकडे परत जाऊ पाहत होती. कारण काही का असेना, पण नणंद कारणीभूत झाली. सीतेने रावणाचे मुख चित्रित केले आणि नंदेने घात केला. सर्व वृत्त रामापर्यंत पोहोचवले व सीता त्याग झाला. पुढे लवकुश आख्यान सीतेचे धरणीशी एकरूप होणे व रामाचे स्वर्गारोहण होऊन कथानक संपते. लेखकाने नोंदवले आहे की सीता ज्या शंकरपूर नावाच्या गावी भूमिगत झाली, तिथून एका कोसावर त्याचे जन्मगाव कुरळग्राम आहे. त्याने ही जागा पाहिली आहे, जिच्याजवळ एक छोटा झरा आहे. रामायणाच्या शेवटी या टप्प्यात पुन्हा एकदा आध्यात्मिक भावना व्यक्त झाली आहे. सीता रामावर रुष्ट असली तरी ती म्हणते, मी तर राममय झाले आहे. कश्मीरी भाषेतील सारा गोडवा रामावतार चरितात उतरला आहे. विक्रम संवत 1904 हे पूर्ण केले असे लेखकाने नोंदवले आहे. श्रीराम श्रीराम श्रीराम. डॉक्टर मनीषा शेटे, संस्कृत संस्कृती संशोधिका, ज्ञानप्रबोधिनी.